आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबराभागावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. भारतीय सशस्त्र दळांनी पाकिस्तान आणि पाकव्याप जम्मू आणि काश्मीरातल्या 9 आतंकवादी सुवातींक लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रातभर ऑपरेशन सिंदूर हाचेर सतत नदर दवरून आशिल्ले. ऑपरेशन सिंदूर विशीं सविस्तर म्हायती आज उपरांत दितली. ऑपरेशन सिंदूर उपरांत देशाच्या उत्तर वाठारांतली जायती विमानतळां वेवसायीक ऑपरेशन्सा खातीर बंद केल्यान. नागरी संरक्षण मॉक ड्रील आज देशांतल्या 244 जिल्ह्यांनी जातली. आयपीएल T20 क्रिकेट सर्तीन काल राती झाल्या खेळात गुजरात टायटन्सान मुंबई इंडियन्साक 3 विकेटींनी हरयलो. आता पुराय खबरो. भारतीय सशस्त्र दळान मध्यान राती पाकिस्तान आणि पाकव्याप जम्मू काश्मीरातल्या आतंकवादी मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारता आड आतंकवादी हल्ले ज्या सुवाती वेल्यान निर्देशित आणि नियोजित केल्ले त्याच सुवातींचे सशस्त्र दळांनी हल्ले केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रातभर ऑपरेशन सिंदूर हाचे नदर दवरून आशिल्ले. संरक्षण मंत्रालयान निवेदनात म्हळा, वट्ट 9 स्थळांचेर लक्ष केला. मंत्रालयान मुखार सांगले, सशस्त्र दळांची कृती केंद्रीत मोजमापीत आणि नॉन एस्कलेटरी स्वरूपाची असा, खंयच्याच पाकिस्तानी लष्करी सुविधांक लक्ष करू ना अशी माहिती मंत्रालयान दिल्या. तातून अशे म्हळा, भारतान लक्ष निवडपाचेर आणि अंमलबजावणी पद्धतीचेर बरोच संयम दाखयला. पहलगामान झाल्या क्रूर आतंकवादी हल्ल्याच्या फाटभुयेर ही कारवाय केल्या अशे संरक्षण मंत्रालयान सांगले. या आतंकवादी हल्ल्यान 25 भारतीयांक एका नेपाळी नागरिकाक मरण आयिल्ले. हल्ल्याक जापसालदार आशिल्ल्यांचेर हल्लो करपाची वचनबद्धताय सशस्त्र दळ पुराय करता अशे तातून म्हळा. आज उपरांत ऑपरेशन सिंदूर विशींची सविस्तर माहिती दितले. पूंछ राजौरी क्षेत्रातल्या भिंबर गल्लीन पाकिस्तानान परतून तोफखान्यावरवी फारपेट करून युद्धविराम कराराचे उल्लंघन केले असे भारतीय सैन्यान सांगला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टान भारतीय सैन्य संयमी पद्धतीन चोख प्रत्युत्तर दिता असे म्हळा. भारतीय सैन्यान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंदूराचेर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी प्रतिक्रिया दिल्या. संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियाचेर भारत माता की जय असे बरयला. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी भारतीय सैन्याची तोखणाय केली. पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरात दहशतवादी छावण्या आड भारतान केल्ल्या कारवायेचेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी प्रतिक्रिया दिल्या. कितें तरी घडपाचे असा हे सगळ्यांक खबर आशिल्ले असे तांणी म्हळा. तशेंच दोनी देशांमधलो तणाव बेगीन सुटावो जातलो अशी आशा तांणी उक्तायली. मजगती भारत आणि पाकिस्तान हांचे मदीं निर्माण जावपी परिस्थितीचेर आपण बारीक नजर दवरून आसा असे अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांणी सांगले. भारत आणि पाकिस्तान हांचे मदल्या तणावाचेर संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे बंद दाराचे बसकेचेर अमेरिकेच्या विदेश खात्याचे प्रवक्ता टॅमी ब्रूस हांणी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत उलयतना ब्रूस हांणी म्हळा, अमेरिका दोन्ही देशांच्या सरकाराकडे अनेक पावण्यार संपर्कांत आसा. पाकिस्तान आणि पाक व्याप्त जम्मू काश्मीरात भारतीय सशस्त्र दळांनी हवाई हल्लो केल्ल्यान देशाच्या उत्तर वाठारांतली जायती विमानतळां वेवसायीक ऑपरेशन्सा खातीर बंद केल्या. सोशल मीडियाचेर स्पायस चॅटान केल्ल्या पोस्टान धर्मशाळा, लेह, जम्मू, श्रीनगर आणि अमृतसरातले विमानतळ फुडल्या अर्द मेरेन बंद दवरल्या असे सांगला. इंडिगोन आपल्या प्रवाशांक या विमानतळावेल्यान फ्लायटीची स्थिती तपासत रावपाचो सल्लो दिला. तेच बरोबर एअर इंडियान जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटाक आज दनपारा 12 मेरेन विमानसेवा रद्द केल्या. चडशा व्यावसायिक विमान कंपनींनी प्रवास सुरू करचे आदी फ्लायटची स्थिती तपासपाचो सल्लो दिला. देशाची नागरी संरक्षण तयारी कितली असा हाचे मूल्यांकन करपा खातीर आज राज्यांक आणि केंद्रशासित प्रदेशांक मॉक ड्रील करपाक सांगला. देशांतल्या 244 जिल्ह्यांनी नागरी संरक्षण मॉक ड्रिल्सांचे आयोजन केला. हो सराव गाव पातळी मेरेन घडून हाडपाची येवजण आसा. या मॉक ड्रिलान हवाई हल्लो शिटकावणी दिवपी प्रणालीची परिणामकारकता, भारतीय वायुसेनेकडे हॉटलाईन वा रेडिओ संपर्क दुवे चालीक लावप, नियंत्रण कक्षांची कार्यक्षमताय हाची चाचणी जातली. सर्वोच्च न्यायालयान काल महाराष्ट्र राज्य वेचणूक आयोगाक राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यो वेचणुको 4 आठवड्यां भितर अधिसूचित करपाचे निर्देश दिले. हेर मागास वर्गा खातीर आरक्षणाच्या अंमलबजावणीविशी संबंधित खटल्याक लागून ह्यो वेचणुको 2022 सावन फुडें धुकल्ल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देश एक गतिमान व्यापार आनी वाणिज्य केंद्र जावपाच्या दिकेन वाटचाल करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारत आनी ब्रिटन हांचे मदल्या मुक्त व्यापार कराराची तोखणाय करतना प्रधानमंत्र्यांनी सांगले हे कबलाती वरवीं अर्थीक कार्यावळीक चालना मेळटली आनी भारतीय वेवसाय एमएसएमई खातीर नवी संदी निर्माण जातली. नवी दिल्लीन खासगी टेलिव्हिजन चॅनलाच्या परिषदेन उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगले भारतान संयुक्त अरब अमिरात ऑस्ट्रेलिया आनी मॉरिशस हांचे बरोबर वेपारी करार केल्यात. भारत संवसाराकडे सक्रीयपणान वावुरता अशें ताणी सांगले. 2014 पयली बँकींग क्षेत्र कोसळपाच्या वाटेर आशिल्लो पूण आज भारताची बँकींग वेवस्था संवसारातल्या सगळ्यांत बळिश्ट बँकींग वेवस्थापैकी एक आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. बँकांक विक्रमी फायदो जाता आनी ठेवीदारांक हे सेवेचो फायदो जाता अशें ताणी म्हळे. हो उल्लेखनीय रुपांतर ताच्या सरकारान चालीक लायिल्ल्या म्हत्वाच्या सुदारणांचो परिणाम जातून हो क्षेत्र घटमूट करपा खातीर ल्हान बँकांचे धोरणात्मक विलीनीकरण करपाचो आस्पाव आसा. ह्या महिन्यात मुंबईत झाल्या भारताच्या पहिल्या संसारिक ऑडिओ व्हिज्युअल मनोरिजवण समिट म्हणजे वेव्स विषयी उलयतना मोदी हांणी सांगले की या कार्यावळीत संसारभरांतल्या लोकांनी व्हड प्रमाणात वांटो घेतिल्लो. भारत आणि ब्रिटनान एक महत्वाकांक्षेन परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार करार तसेच दुहेरी योगदान करार यशस्वीरित्या पुराय केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कियर स्टार्मर हांणी काल टेलिफोनावरवीं झाल्या चर्चेन महत्वाकांक्षेन परस्पर फायदेशीर भारत युके मुक्त व्यापार कराराच्या यशस्वी समापनाचे स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले या महत्वाच्या करारावरवीं भारत ब्रिटन व्यापक रणनीती भागीदारी आनीक खोल जातली आनी वेपार गुंतवणूक विकास रोजगार निर्मिती आनी नवनिर्माणाक चालना मेळटली. घटमूट आनीकूय सुरक्षित अर्थव्यवस्थेच्या त्यांच्या येवजणेन जगभरातल्या अर्थव्यवस्थांकडे युती घटमूट करप आनी व्यापारांतल्यो आडमळी उणी करप हांचो आस्पाव आसा अशें स्टार्मर हांणी सांगले. आपत्ती टाळपा खातीर आनी उणी करपा खातीर भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी भलायकी सुविधांनी नेमान सुरक्षेचे ऑडिट करपाचेर भर दिला. भलायकी क्षेत्रांत आपत्ती तयारी आनी भलायकी सुविधांनी अग्निसुरक्षा ह्या विशयाचेर नवी दिल्लीन आयोजित केल्ल्या 2 दुसऱ्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या उक्तावण सत्रांत ते काल उलयताले. भलायकी सेवा संस्था आनी सुविधा आपत्ती प्रतिरोधक करपाचे यत्न सरकार करता अशें नड्डा हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संस्थांचे नियमीत अग्निसुरक्षा सुरक्षेचे ऑडिट करपाची गरज आनी संकश्ट येवचे आदी आडावपाचे गरजेचेर भर दिला अशें नड्डा हांणी म्हळे. तशेंच राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक जिल्लो पांवड्यार अग्निसुरक्षा सप्तक आनी मॉक ड्रील घडोवन हाडपाची आनी आपत्ती आव्हानाक तोंड दिवपाक भलायकी कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण दिवपाची सुचोवणी तांणी केल्या. नड्डा हांणी भलायकी सुविधांनी आपत्ती वेवस्थापन करपा खातीर एकत्रीत सरकारी ऑनलायन प्रशिक्षण IGOT मॉड्युलाची सुरवात केली. ह्या वेळार केंद्रीय भलायकी सचीव पुण्या सलील श्रीवास्तव हांणी सांगले गिमाच्या काळांत हॉस्पिटलांत अग्निसुरक्षेकडे लक्ष दिवप म्हत्वाचे. IPL T20 क्रिकेट सर्तीन काल राती वानखेडे स्टेडियमार जाल्ल्या खेळांत गुजरात टायटन्सान डकवर्थ लुईस टर्न DLS पद्दतीन मुंबय इंडियन्साक 3 हरयलो. ह्या जैताक लागून गुजरात टायटन पॉईंट टेबलांत पहिली सुवात मेळली तर मुंबय इंडियन्स 4 सुवातेर घसरलो. आज कोलकाता नायट रायडर्स आनी चेन्नय सुपर किंग्स हांचे मदीं कोलकाताच्या इडन गार्डन्सान खेळ जातलो. सांजवेळा 7:30 मॅच सुरू जातली. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. भारतीय सशस्त्र दळांनी पाकिस्तान आनी पाकव्याप जम्मू काश्मीरांतल्या 9 आतंकवादी सुवातींक लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रातभर ऑपरेशन सिंदूर हाचेर सतत नदर दवरून आशिल्ले. ऑपरेशन सिंदूर विशीं सविस्तर म्हायती आज उपरांत दितले. ऑपरेशन सिंदूर उपरांत देशाच्या उत्तर वाठारांतली जायती विमानतळां वेवसायीक ऑपरेशन्सां खातीर बंद केल्यात. IPL T20 क्रिकेट सर्तीन काल राती झाल्ल्या खेळांत गुजरात टायटन्सान मुंबय इंडियन्साक 3 हरयल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.